सर्व गोपींची अशी इच्छा होती की आम्हाला कृष्ण पती म्हणून मिळावा आणि लग्न पण ठरलं होतं त्यांचं. परंतु पूर्णमासी गोपींनी ते लग्न कॅन्सल केलं. ते म्हणाले खूप लवकर होतं आहे काम सगळं, थोडासा मुहूर्त बरोबर नाही आहे, रद्द केलं त्यांचं लग्न. तर गोपींना खूप दुःख झालं. म्हणून गोपींनी कार्तिक महिना संपल्यानंतर एक महिना कात्यायनी व्रत केलं. यमुनेच्या किनारी यमुनेच्या वाळूची देवीची मूर्ती बनवून दिवसभर उपवास करून थंड पाण्यात स्वतःला बुडवून दिवसभर जप करून केवळ एकदा हविष्य अन्न खाऊन त्यांनी महिनाभर कठोर व्रत केलं. एकच इच्छा, काय इच्छा? कृष्ण पती म्हणून लाभावा. तर ते व्रत जेव्हा पूर्ण झालं तेव्हा भगवंतांनी त्यांचं वस्त्र हरण केलं. तर हे जे वृक्ष आहे याचं नाव आहे चीरघाट. यमुनेच्या किनारी चीरघाट इथे भगवंतांनी जर जेव्हा गोपी आत गेल्या होत्या आंघोळ करण्याकरता त्यांची वस्त्र इथे होती, चोरी करून वस्त्र भगवंतांनी वरती घेऊन गेले. मग त्यांनी यमुनेच्या पाण्यातून बाहेर येऊन ते वस्त्र परत भगवंतांनी दिलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ भगवंतांनी त्यांना पत्नी म्हणून स्वीकार केला. त्याच्यानंतर पाचव्या दिवशी एक्झॅक्टली आफ्टर 5 डेज भगवंतांनी त्या गोपींना रासलीलेत प्रवेश दिला असं वर्णन आलं आहे गर्गसंहितेमध्ये. तर हे फार इम्पॉर्टंट स्थान आहे. हे वस्त्र म्हणजे काय आहे? मी डॉक्टर आहे, मी सुंदर आहे, मी तरुण आहे, मी विद्यावान आहे, मी प्रभावशाली आहे, मी ह्या गावचा ब्राह्मण आहे, माझी ह्या कुलातला उत्पन्न आहे, असा जो आपला आहेत ना वस्त्र आपल्यावरती टोप्या उपाधी ते सर्व भगवंतांनी काढून घेतलं. आपल्याला दिसतात ते वस्त्र, पण ते वस्त्र कसली आहेत? आपल्या आत्म्यावरती लागलेली सगळी ती उपाधी आहेत, सगळ्या खोट्या उपाधी ज्या नष्ट होणार आहेत. हां, आज आपण आहोत उद्या नाही आहोत, सगळ्या उपाध्या पण नष्ट होणार, कोणी आपला आठवण पण करणार नाही. तर भगवंतांना सर्वस्व अर्पण करून, सर्व वस्त्र सर्व उपाधी अर्पण करून गोपींनी भगवंताला आपलं बनवलं आणि भगवंतांनी त्यांना आपलंसं केलं. ती ही जागा आहे. लोकांनाही कळत नाही की भगवंत असे कसे बायकांचे वस्त्र चोरतात आणि काय काय चुकीचं कामं करतात, पण हा अर्थ जो आहे लीलेचा तो केवळ संतांच्या कृपेमुळेच माहिती पडतो. आता आपलं काय वाटतं, काय भगवंत हे लोणी चोरतात, बायकांचे वस्त्र चोरतात, काय रात्री नाच करतात, कसे भगवंत आहेत हे, असं लोक म्हणतात. परंतु संतांच्या संगतीमध्येच आपल्याला ते रहस्य कळतं की हे काय आहे रहस्य याच्या मागे. भगवंतांनी ह्या लीलेच्या माध्यमातून दाखवलं की गोपी किती महान होत्या, सर्वस्व आपलं अर्पण केलं त्यांनी भगवंताकरता, म्हणून त्यांना त्यांच्यावर भगवंत प्रेम करतात. चीरहरण घाट की जय. चला.